असून एवढं देणारे आपता म्हणजे ते लोक असं ते काळ अंत काय काय चुकट करा की काय काय कर्म करीव आमकी ते करीव तनाले आपता म्हणजे चुकट करणार अस आप्त बंधू म्हणतात पण ते म्हणजे आम्हाला कोण चुकट करतात की ते म्हणजे चुकट करत असतं एवढं जीवाले ना ते जीवाल कोण चुकट की ते चुकट करत असतो म्हणून सांगतात ते सांगत हा त्याला आता काय सांगतात म्हणजे देवाचे सामर्थ्य देवाचे महिमा कोणाच्या आणि होईना त्यापणी कसं करतो तो म्हणून सांगतात काय सांगतात जागर स्वप्नगळू वरभोगी शयन बहु प्रकार विभाग गैसि निरंश जीवर चिच्छरीरवनु ಭೋಗ ವಿತ್ತು ಸುಷುಪ್ತಿ ಕಾಲದಿ ಸಾಗರವ ನದಿ ಕೂಡುವಂತೆ ವಿಯೋಗರಹಿತನು ಅಂಶಗಳ ಏಕತ್ರ ಐದಿಸುವನು ಸಂತತ್ ಈ ಕಾಯ್ ಸಂತತ್ ಮುಂಜೆ ಈ ಜೀವನು ಸಂಕ್ತೋ ಪಾವ ಜೀವ ಅಂತ ಬ್ರಾಡ್ಲಿ ದೋನ್ ಕೈಂಡ್ ಅಸ್ತ ಕಸ ಮುಂಜೆ ನಿರಂಶ ಸಾಂಶ ದೋನ್ ಟೈಪ್ ಆಫ್ ಜೀವ ಅಸ್ತ ಏಕ ಮುಂಜೆ ಆಮಚಸ್ಕ ಮನುಷ್ಯ ಲೋಕ ತೃಣ ಜೀವ ತೃಣ ಕೃಮಿ ಪಶು ಪಕ್ಷಿ ಮನುಷ್ಯ ಸೊಟಿ ಮನುಷ್ಯ ಗಂಧರ್ವ ಎಂಬ್ರಿ ಅಸಾಚೆ ಲೋವರ್ ಲೆವೆಲ್ ಅಂತ ಸಾಚಿ ಜೀವಜ್ಞ ಅಸ್ತಪ್ಪ ಅಂತ ತೇ ಜೀವಜ್ಞನ ನಿರಂಶ ಅಂತ ಮುಂಜೆ ಕಾಯ ನಿರಂಶ ಮುಂಜೆ ಅಟ್ ಗಿವನ್ ಪ್ಲೇಸ್ ಎಕ್ಟಿಕಾನಿ ಚಮಚಾನ ಸಾಲ್ ಫೀಲ್ ಎತ್ತ ಅಸಲಮಿ ತತ್ತ ಮೆಡ್ರಾಸ್ ಅನ್ಸಲ್ರ ಮೆಡ್ರಾಸ್ ಅಂದ್ರೆ ಸಾಲ ಮೆಡ್ರಾಸ್ ಅನ್ಸಿದ್ರು ಅಮೆರಿಕಾ ಅನ್ಸಿನ ಜೀವ ಸಾಲ ಏಕ ಎತ್ತ ಅಸಲ್ರ ಸ್ವರ್ಗ ಅಂತ ಸಾಲನೆ ಸ್ವರ್ಗ ಅನ್ಸಲ್ರ ಎತ್ತ ಸಾಲನೆ ಸೊ ತ ಜೀವ ಮನಚ ಸ್ಪ್ಲಿಟ್ ಕರಾರ ಸ್ಪ್ಲಿಟ್ ಕರ್ನ ಮುಂಜೆ ಕಾಯ ಸ್ಪ್ಲಿಟ್ ಕರ್ನ ಮುಂಜೆ ಆತ ದೇವತಾ ಲೋಕ ಖಾಡಿಂಗ್ ಅಲ್ತ ತನಾಲ್ಗಿನ ಸಾಂಶ ಅಂತ ಸ ಅಂಶ ಅಂಶ ಬರೂ ಮಿಳು 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 ಸೊ ಅಸಾಚ ಅಂತ ಅಂಶ ಮುಳು ಸಾಂಗ್ತಾತ ನಾಲ್ ಕಸ ಮುಂಜೆ ಆತ ಇಂದ್ರ ಹಾಯ ಮಳಿಂಗ ಅಂತ ಇಂದ್ರ ಮನಾಚ ಕೊಟ್ಟ ಹಾಯ ಇಂದ್ರ ವಿಚಾರ ಅಲ್ರ ಕಾಯ ಸಾಂಗ್ತಾತ ಮುಂಜೆ ಇಂದ್ರ ಮನಾಚ ಏಕ ಜೀವ ತಜ ಇಂದ್ರ ಲೋಕ ಸ್ವರ್ಗ ಅಂತ ಹಾಯ ಮಳಿಂಗ ಅಂತ ತೇ ಕಸ ಮಂಜೆ ಏಕ ದಿವಾಲ್ ಆಗಲ್ತೆ ಸ್ಕಮ್ನ ಏಕ ದಿವಾಲ್ ಆಗಂತಿವಲ್ತ ಕಸ ರೂಮ್ ಪೂರಾ ಬರ್ತಕ್ಕೆ ತೇಮ್ರಿ ಇಂದ್ರಾಮಣಾಚ ಜೀವ ಕೊಟ್ಟ ಹಾಯ ಮಂಜೆ ಈ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಪೂರೈನ ಪ್ರಕಾಶ ಕಸ ದಿವಾಚ ಪ್ರಕಾಶ ಕಸ ಎವಡ ಟಿಕಾಣಿ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಹೋತಕ್ಕೆ ತೇಮ್ರಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಪೂರಾ ಅಂತೀನ ಸೊ ಇಂದ್ರ ಲೋಕ ಅಂತ ಜೀವ ಅಸಲ್ ಅಪ್ಪಡಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಪೂರ ಅಂತ ಪ್ರಕಾಶ ವ್ಯಾಪ್ತಿ ಮನಾಚಸ್ತಮ್ನ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ದೇವ ಕಾಯಕರ್ತೋ ತೆಗ್ಗಿ ಏಕ್ ಮಾದ್ರಿ ಕರುನ ಏಕ್ ಅವತಾರಸ್ಕ ಭೂಲೋಕ ಲೈಕ್ ಅರ್ಜುನ ಅರ್ಜುನ ಅಮ್ನು ಅಲ್ತಮ್ಮ ಇಂದ್ರ ಕೊಟ್ಟ ಮುಂಜೆ ಇಂದ್ರ ಇಂದ್ರ ಲೋಕ ಅಂತ ಹಾಯ ಇಂದ್ರ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಪೂರ ಅಂತ ಪ್ರಕಾಶ ವ್ಯಾಪ್ತಿ ಹಾಯ ತೆ ಇಂದ್ರ ಕಾಯಕರ್ತೋ ಎವಡಿ ನಾಕ ಕಾನ ದೋಳ ಎವಡ ಅವಯವಾಂಸಿ ಅಂಚ ದೇಹ ಅಂತ ಅಂಚ ದೇಹ ಅಂತ ಅಂಚ ಮನಸ್ಸು ಅಂಚ ಮೈಂಡ್ ಅಂತ ಹಾಯ ಅಂಚ ಹಾತ ಅಂತ ಹಾಯ ಅಂಚ ಊರ ಅಂತ ಹಾಯ ಎವಡ ಟಿಕಾಣ ಇಪ್ಪಿ ಅಭಿಮಾನಿತ್ವೇನ ಅಭಿಮಾನಿ ದೇವಮ್ನು ಎವಡ ಟಿಕಾಣ ಹಾಯ ಸೊ ಅಂಚ ಅಂಗ ಅಂತ ಅಸ್ತೋ ತೋ ಇಂದ್ರ ಮಣ್ಣಾರ ಅಸ್ತೋ ಸೇವಟಿಯ ಭಾಯಾರ ಆಕಾಶ ಅಂತ ಮೇಘಮಂಡಲ ಸ್ವರ್ಗ ತತ್ತ ತೆಗ್ಗಿ ಅಸ್ತೋ ಸೇಟ್ ತಜಸ್ ಗಾಮ ಜಾಲತೆ ಅಂತ ಏಕ ಬೇಷ ಚಾಂಗ್ಲಾಮ್ನು ತತ್ತೇ ಒಟಾಕ್ಲ ಅಸ್ತೋತೆ ಸೊ ಎವಡ ಟಿಕಾಣೆ ಪ್ರಕಾಶ ವ್ಯಾಪ್ತಿ ಅಂತ ಅಸ್ತೋ ಏಕ ಜೀವಾಚ ಪ್ರಕಾಶ ವ್ಯಾಪ್ತಿ ಎವಡ ಟಿಕಾಣೆ ಅಸ್ತ ತಲೆಯ ನಿರ ಶಾಂಶ ಜೀವ ಅಂತ ಅಟ್ ದ ಸೇಮ್ ಟೈಮ್ ಎವಡ ಟಿಕಾಣಿ ಇಂದ್ರ ಅರ್ಜುನಮ್ನೇ ಅಸ್ತೋ ಜಯತೀರ್ಥಮ್ನೇ ಉಜಿತಾತ ವಾಲಿಮ್ನೇ ಅಸ್ತಾತ ಇಂದ್ರ ಲೋಕಾಂತಿ ಅಸ್ತಾತ ಸೊ ಏಮ್ರಿ ಅಸ್ನಾರ ಅಂತ ಸಾಂಶ ಲೋಕ ಅಮ್ನು ಸಂಗ್ತಾತ ಎತ್ತ ಕಾಯ ಸಂಗತ ಆಯ್ತು ಮುಂಜೆ ಇಂದ್ರ ಅರ್ಜುನಮ್ನು ಅಸ್ನಾರಿಗಿನ ತತ್ತೆ ಟಿಕಾಣಿ ಎತ್ತೆ ಟಿಕಾಣಿ ಸತೇಚ ಇಂದ್ರಾಚ ಕಾಣಿ ಅಮಿ ಅರ್ಜುನಾಚ ಕಾಣಿ ತಾನ ಮಹಾಭಾರತ ಯುದ್ಧ ಅಂತ ಸಾಂಗ್ತಾತ ಮಹಾಭಾರತ ಯುದ್ಧ ಅಂತ ತೇನಾಲೇವ್ನ ಇಂದ್ರಾಲೇವ್ನ ಇಂದ್ರಾಲೇವ್ನ ರುದ್ರದೇವಾಚ ಅನುಗ್ರಹ ಅಂತಲ್ಲ ಪದ್ಯಮ್ನು ಚೇಟಿ ಪದ್ಯಮ್ನು ಕಾಯ್ಕರ್ತ ಅಂತ ಸ್ವಪ್ನ ಅಂತ ಸ್ವಪ್ನ ನಿಜಲಾಸ್ತಾನ ಅರ್ಜುನ ಜೋಪಿ ಜಾತ ಅಂತ ವಾರ್ ಹೋತಸ್ತ ಹೊಸ ಅಂತ ಶಿಬಿರಾಲ್ ಜೋ ರಾತ್ರಿ ಪರಿ ನಿಜಲಾಸ್ತಾನ ಇಂದ್ರಾಚೆ ಏಕ ಪ್ರಕಾಶಾಚ ಅಂಶ ಜೋಪಿ ಜಾತ झोपी जात असताना देव काय करतो म्हणजे ते एक ज्योतिरूप प्रकाश अंश काढिंगून बलिंग जेवून ते कैलाशा जो ते रुद्रदेव आकडसून अनुग्रह एवढी काढिंग पुन्हा ताश ते उठा जाग होता ना पुन्हा जीव ते प्रकाशाला आणून जिकडे प्रकाश जीव आता ते जो अणू सोन टाकतो ते पॉसिबल बिकॉज ते सांश जीव कोट बजे असे ते काढून जाऊ या अणूया इत काय सांगत आहेत म्हणजे सांश जीव निरंश जीव म्हणजे आमचेस्क जीवाल पुणी ना आमचेस्क जीवांत काय कराम आमचेस्क जीवाच्या ते जीव आमच्या हृदयांत असत ते जीव ते येऊ बरू ठिकाणी असायलाच होईना अणूस्क चुमण एक ठिमिकीस्क साच जीव ते ठिमिकीस्क साच जीवाल पुणी ना काय करतो म्हणजे विभाग करतो देव म्हणून देवाच्या व्याप्ती सांगतात तिथं काय होत म्हणून सांगतात म्हणजे जागर स्वप्नंगळ ते म्हणजे आमचे आता इंद्रा नको आता आमच्या इंद्राला पॉसिबल तो यो सांश जीव आमचेस्क निरंश जीवाल काय करतो म्हणजे निरंश जीवाच्या चिच्छरीरम चिच्छरीरम म्हणजे जीवत्वम तंबत नॉट द मटेरियल बॉडी नो अप्राकृतम जीव जीव म्हणाल तर चैतन्य आत्मकम चिद चैतन्य रूप म्हणून असाच ते जीवाल काय करतो म्हणजे ते जीव एकच जीवच ते पार्टच कराल होईना ते तसल ते एक चुमण एक ठिमिकी ठिमिकीच का साच ते जीवाल काय करतो म्हणा देव काय करतो म्हणा ते जीवांत तो बिंब रूप म्हणून हाय म्हणून पाहिलो ते काय करतो हे देहांत आणून तिवत आहे फवामाळ केवढा मोठा देह फवामाळ जीव आमचे जीव साच दासर म्हणास का अति काय म्हणतात त्याने म्हणजे दुर्बल खेळी काय सामर्थ्य नाही का म्हणजे दुर्बल म्हणजे एक ठिमकी एवढं असाच आहे जीव काय शक्ती नाही तसाच उडूस ठिमकी म्हणायचे जीवाला एवढा मोठा एका 5 feet असाच देहांत आणून तिऊन टाकून ते जीवांत असाच बिंबरूप म्हणून तो टाकलाय की तो काय करतो म्हणा ते जीवाच्या जीवाला एवढी जीवांतच्या डोळे नाक पाय एवढी कार्यचरणादी एवढी आहे ते एक एक कस का काढतो म्हणा कसं काढतो म्हणजे ते डोळे म्हणिंग प्रकाश होडतो म्हणा बेश ते होडून तोच त्याच्यात व्याप्त म्हणून धरून एक बेसिकली काय सांगतात म्हणजे कसं दिवा म्हणायचे देवा पुढे तिवलत ते रूम पुरा भरत तेच माद्री आमचे जीव हे देहांत आणून तिवतान चुमण लेंक रूम म्हणून पोटांत असतान आणून तिवतान कोणत अंगात मी हाय की त्याचं पुरा स्प्रेड करतो कसं सांगतात ते कसं करतो म्हणजे ते जीवाच्या डोळ्यांत ते पायाचे एक हे असत ते लाईफ फोर्स असत आमच्या अंगात एक एक कॉर्नरांतीन लाईफ फोर्स आहे लाईफ फोर्स नाही तर येऊन गँग्रीन काही येऊ ते येऊन कटकराम ते पडून जात ते आता ते लाईफ फोर्स म्हणायचे ते जीवांसो कणक 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 एक एक डोळ्यांत साच आणू होडू आणू आमच्या डोळ्यांत येतो ते आता आमच्या डोळ्यांत काही एक चूर काही पडल ते आम्हाला दुखत पायांत खांटा लागल ते दुखत म्हणजे काय ते जीवत्व म्हणा चैतन्य म्हणाच्या होडू होडू एवढं ठिकाणी स्प्रेड करिवलाय केम्मा सांगतात जागर जागृता अवस्था आता मला आम्ही डोळे होडिंग एवढी जागृता अवस्था असतो डोळे वाटे पाहतो येत काही काही करतो हाता वाटे शिवतो जेवतो खातो तेगी म्हणतात दासर म्हणतात हे कसं पाय जीवाल साध्य ठिमकी एवढा असाच जीव एक एवढा एवढा मोठा भात तेगी कसं जेवाल होत एकी केवढं आश्चर्य म्हणतात कल्पसाधन समजिंत तरी जीव काय करतो म्हणजे ಜಾಗೃತ ಅವಸ್ಥಾ ಅಂತ ವರಭೋಗಿ ಶಯನ ಅಂತ ಜಾಗರ ಸ್ವಪ್ನಗಳು ಜಾಗೃತ ಅವಸ್ಥಾ ಅಂತಿ ಸ್ವಪ್ನ ಅವಸ್ಥಾ ಅಂತಿ ವರಭೋಗಿ ಶಯನ ಅಂತ ವರಭೋಗಿ ಶಯನ ಅಂದ್ರೆ ಶೇಷಶಾಯಿ ಮನಚತ ವರ ಮಂಜೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಮನಚ ಐ ಮೀನ್ ಭೋಗಿ ಮನಲ್ತ दोन्तीन अर्थ आहे भोगी म्हणजे भोग भोग असणार भोगी म्हणतात. ते भोग कोणाला म्हणजे देवाल आहे म्हणून. बट देवाल ते भोग आहे तो आमच्या अंगात कसा निजला आहे म्हणजे शेषशाही म्हणून आहे. कसा शेषशाही म्हणून आहे म्हणजे मुख्य प्राण मी ऐकलो. मुख्य प्राण म्हणणार आम्हाला प्राणशक्ती घेऊन देतो म्हणा शकतो. मुख्य प्राण प्राणशक्ती देऊ आम्हाला वांची वल तपणीन आमच्या अंगांत सेकंडरी लेवलांत शेषदेवरू म्हणतो. कुंडलिनी शक्ती म्हणतात, शेषदेवरू म्हणतात, सर्परूपांत हाय म्हणतात, त्याला प्राणशक्ती म्हणतात. एक काम करायचं प्राणशक्ती म्हणतात. ते प्राणशक्ती निजलाय. निजलाय म्हणजे काय? निजलाय म्हणून सांगत ते काही एक सर्पावर निजून झोपी जात आहे म्हणून. निजलाय म्हणजे निश्चिंत. केव्हा मला निजाल होत? निश्चिंत असेल काय निश्चिंतांत आहे म्हणा. चल निजलाय म्हणतात. ते प्राणांतच केम्मी निजला म्हणजे केम्मी आनंद तो हाय म्हणा सत्तांतात. तो वरभोगी शयना म्हणजे भगवंत श्रेष्ठ भोग कोट्ट असेल ते चुमला म्हटलं की एवढूस टिमकी एवढा जीव आहे म्हणजे ते टिमकी एवढा जीव आणते तो शेषशाही म्हणून ते चैतन्य शक्ती देत तो त्यात हाय कसा आहे म्हणजे वरभोगी आनंद रूपांत तो हाय म्हणा. चल वरभोगी शयना म्हणतात नाही तर शेषशाही म्हणून आमच्या देहांत हाय म्हणायचं. वरभोगी शयना बहुप्रकार विभाग गैसी काय करतो? बहुप्रकार विभाग गैसी म्हणते कला भाग विगा भाग विभाग गैसी भाग गैसी निरंश जीवर चिच्छरीरवनु म्हणतात. निरंश जीव आमचे जीव निरंश तलियो अट अ टाइम एका ठिकाणीच असेल. त्याला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असाल ना म्हणजे अट अ टाइम एका ठिकाणीच असेल म्हणजे कसं हृदयांत बसलाय जीव म्हणायचं कोट आहे म्हणजे आमचे सेंटर हार्ट आहे पावा त्याच्या अंत तर जीव ठिमकी एवढा बसलाय तर ते ठिकाणी ते असाल होईल. ज्याला काय करतो भरून ठिकाणी आणतो ते निरंश जीवाला त्याचे कोणत शरीर ते जीवाला लिंगदेह एवढी हाय की ना कोणत बोलत आहे तर लिंगदेह मोठा करून स्थूल देह देह ते बोलतात का म्हणजे ते बोलत नाही ते काय थोर काम ना स्थूल 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 देह देऊ एक लेंक उजलते लेंक मोठा कुंज सिक्स सीटर होते की ते नो बोलायचं चिच्छरीर म्हणून हाय पावते अणु परमाणु प्रदेशांत सावरारू असतात लक्षोपलक्ष जीव असतात की तवड अल्प जीवांत बसून आनंद रूप म्हणून बसून ते चैतन्य रूप ते जीवाल जीवत्व देत बसलाय की तसं एक ते चिच्छरीराला विभाग करतो म्हणजे भरून पोर्शन्स करतो. कसाला म्हणजे हे आमच्या अंग पूरा ते प्रकार दीपाचे दिवा कसं एवढ्या ठिकाणी वळते तेमरी करा म्हणजे काय तसं एक असं तद्याच घेत आता दिवाच वळत दिवाच प्रकाशच की एवढ्या ठिकाणी जात म्हणजे कसं जायच ते म्हणजे देव ते बसो एक असं तज्ञात केवढा दूर व्याप्त झालाय की ते दिवा लावलत केवढा दूर प्रकाश होता म्हणजे तेवढं दूर त्या देव बसून ते प्रकाश करी वळत ते कराल होईल नाही तर ते त्याला केली काय शक्ती नाही उजाड द्या शक्ती कोटम नाही येत. तसं असा हे जीवांत निरंश जीवर ಚಿಚ್ಚರೀರವನು ಸ್ವರೂಪ ದೇಹಾಲ ಚಿಚ್ಚರೀರವನು ವಿಭಾಗಗೈಸಿ ನಿರಂಶ ಜೀವ ಚಿಚ್ಚರೀರವನು ಭೋಗವಿತ್ತು ಕಸ ಕತ್ತ ಈಗಿನ ದೇವ್ ಕರತ ಗಲೂನ ಮುಂಚೆ ಅಮ್ ದಿಸೋಡಿಂಗ್ ಕಸ ಕತ್ತ ಕರತ ಅಮಿ ದೋಳೆ ವಾಟೆ ಪದ ಹಾ ಕೆವಡ ಬೇಷ ಅಂತ ಕಾನ ವಾಟೆ ಐಕ್ತ ಹಾ ಬೇಷ ಸಮಜಿತ ತೇ ಏಮ್ತ ಅಮ್ಚ ಬುದ್ಧಿ ವಾಟೆ ಹೇ ಬೇಷ ಸಮಜಲ ಕರ್ಲ ಮನು ಅಮ್ಚ ಡೇ ಟು ಡೇ ಫಂಕ್ಷನ್ एक मणिंग फाल्स ते कस पॉसिबल होत डोळ्यांसून पाहतो की हा उदंड वेष आहे केवढे चांगलामतो कानावट ऐकतो काय ब्युटिफुल म्युझिक काय चोकट प्रवचन एन्जॉय करतो ते भोग मला देतो म्हणून देव एक आणते चुमण लौकिक भोग की कोणते भोग की आमचे डोळे वाटे नाका वाटे काना वाटे आमचे अंगा वाटे आमचे बुद्धी वाटे आमचे मनसू वाटे कोणत कोणत की एवढी देतो म्हणून भोग घेऊन देतो म्हणून ते भोग देवितो म्हणून ते भोग मग देऊन काय करतो म्हणजे आम्हाला ते भोग देताना आम्हाला ते भोगांचू तसाच देव एमरी करीवत आहे म्हणाचे प्रज्ञाय कोणतरी एक काळांत कोणतरी एक जन्मांत आम्हाला ते देव देवी तो म्हणा ते देऊ ते फाताना आता ते केक फात असताना ये डोळे ये डोळ्यां जीव म्हणाचे म्हणजे थिमकीवडा आहे देवाचे आंग देऊ यज्ञ असं मोठा करीव त्याच्या वाटे आम्हाला फावीऊ त्याच्या माटे एक संतोष देऊ हे करतो म्हणू आम्ही एवढं कार्य आणतील देवाल तेच मणिंगू मणिंगू करत ते एक एक कार्य आम्ही करायचे लौकिक कार्याचे असेल तर पण ते आम्हाला मोक्ष साधन होऊन जातं म्हणून सांगतात त्याचा भोग म्हणाचे दोन विधान भोग म्हणजे तुम्हाला जस लौकिक भोग जेवतो उदंड बेश आहे बेश आहे रुच रुच आहे जीवेल रुच आहे म्हणून ते जेवाचे एक ते कसं देव प्रोसेस करीतो थोडक देव आम्हाला बुद्धी द्यायला आहे थोडक योजना करून जीव म्हणायचे काय म्हणून आम्हाला कळायला देह म्हणायचे काय म्हणून कळायला ते कनेक्शन कसं म्हणायचे कळिंग देवाचे एक व्यापारी कळिंग ते कार्य कळायचं खर भोग देतो म्हणजे आमच्या जीवाला हे सुख दुःख म्हणायचे संसारांसून हे काढीव खर भोग वरभोगीश आहे ना ते भोग आम्हाला देतो करता ते रूपात चिंतना करा वरभोगीश आहे ना ते निर्जीव ते शेषशाही वैकुंठ अंत शेषशाही चिंतना ते करांत म्हणून सांगत आहेत ते भोग वित्त ते भोग देतो तेवटको आणखी काय करतो म्हणजे सुषुप्ती काल दिमत म्हणजे जागृत असतात एवढी यज्ञ करीवलो स्वप्न अंतिमत स्वप्न जागर स्वप्न गळलो जागृत अवस्था पाहिलं स्वप्नांत काय करतो म्हणजे स्वप्नांत स्वप्नांती करतो म्हणा ते डोळे पूर्त झांकी उठतो म्हणजे बायारला भुलोक दिसनास काय ते डोळ्यांत सात ते अंश काढून डोळ्यांत कानांत एवढं आमची इंद्रिय बायार पायाच इंद्रिय तज्ञात चिवला ऐकिन बायारला भुलोक पुरा आमचे आमच्या अंगाल बायार असाचे जोपी म्हणून येतात स्वप्न स्थिती म्हणजे आम्ही काय करतो ना ते देव काय करतो ना सरी म्हणून एवढी पॅक करीतो म्हणा ते जीवाचे ते रेस ते चैतन्याच्या दिवा आहे पांत दिवा ज्योती डोळ्यांत नाकांत कानांत एवढ्यांत साचे एवढी काढिंगून काय करतो म्हणा आमच्या गळांत आहे पांत गळांत उंडाय कस्तकी तत्त अंटकतो म्हणा तत्त आणू एवढी बसून टाकतो म्हणा तत्ता आणू बसून टाकून काय करतो तर त्या आम्हाला एक चुमण चुमण नालिगे म्हणून किरणालिगे म्हणतात पांत मागे एक असते की लोंबत असते की तत्ता प्रोजेक्शन असं घालतो म्हणून ते एवढी आण टाकून ते काय होऊन जात एक एक झांक टाकल रे आम्हाला बाहेरला कान ऐकतनी डोळे दिसतनी डोळे आपोआप ऑटोमॅटिक झांकून जात बाकी काय कळतनी तत्व काय करतो तर मनस पूर्त माइंड पूर्त काम करा असं पाहतो म्हणा ते माइंड आले ना ते तत्व एवढी आणलाय की डोळ्यां सोणार ते कानां सोणार एवढी सो काय करतो झोंपिन तर आम्ही पाहतो एक प्रोजेक्टर स्क्रीन दाखवलं असतं तर दिसत आमच्या काय करतो आमच्या मन अंत अंतकरण अंत एवढी पास्ता चिगिन घालू सिनेमा दाखवले असं जाकिरतो तर तच बोलतो आम्ही आमचे तोंड तो झांकू आहे डोळे झांकू आहे ज्याला फातो पावा डोळे गट्टी झांकिंकलो आहे बट स्वप्न की आम्ही फात असतो स्वप्न पाहतो ऐकत असतो स्वप्नांत बोलतो चालतो कोटो कोटे घाम गिंपून हिंडतो एवढी करतो ते कसं करतो म्हणजे त्याचे विभाग घ्यायचे निरंश जीवर आणतो एक एक असं ते दाखवतो म्हणजे एवढी मनस माइंड अंत आणू माइंड अंत बरू लेयर्स अँड लेयर्स केवढे की जन्म अंत करल ते एवढी मिक्सअप करू ना ते करू त्याचे अनुभव घेऊन देतो म्हणा मला किती जपा झोंपिन तर तसंच भिंग उटास काही होऊन जात ते एवढी तो देतो म्हणा त्याचा जागर स्वप्न गळलो दोन्ही झालं शेवटी सुषुप्ती काय करतो म्हणतात सुषुप्ती म्हणजे चोकोट डीप स्लीप म्हणतात साऊंडलेस स्लीप म्हणतात पांतस काय कळणार कम्प्लिटली काय कळणार ते म्हणजे माइंड पण टर्न ऑफ होऊन जातं त्याचा काय करतो देव काय करतो ते कसं देव करतो म्हणजे ते येऊ आम्हाला एक रिचार्जिंग म्हणा असं आम्ही जाग असल तसल तर आमच्या साधन कराल विना करता देव काय करतो म्हणा डीप स्लीप म्हणाल काय म्हणून कृष्ण विचारतो ಅಲ್ಲಿ ಚಾರ್ತಮ್ನ ಅಮ್ಮ ಜೋ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣಲ ಯಶೋದ ಅಂತೇಮ್ನ ಅಪ್ಪ ಜೋಪಿ ಜಾಪ ಅಂತೇಮ್ನ ಲೆಂಕ್ರ ಅಮ್ಮ ಜೋಪೆ ಮುಂಜೆ ಕಾಯೆ ಮುಂಜ್ ಲೆಂಕ್ರ ವಿಚಾರ್ತಮ್ನ ತಲ ಯಶೋದ ಅಂತೇಮ್ನ ಜೋಪೆ ಮುಂಜೆ ವೆಗ್ಲ ಕಾಯ್ನೆ ಪ್ರಾಜ್ಞ ನಾಮಕ ಭಗವಂತಾಲ ಭೇಟಿ ಉಂತದ ಮಾಂಡೀರ್ ಜೋ ನಿಜನಾಚ ಜೋಪೆ ಮನಾಚ ಅಂತಮ್ನ ತಲ ಕೃಷ್ಣ ಸೇವಟಿ ಕಾಯಕದ ಓ ತಸಕ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾಜ್ಞ ನಾಮಕ ತೋಚಿ ತೋ ತಲಾತ ಭೇಟಿ ಹೋ ಅಮ್ಮ ಮೀ ಜೋಪಿ ಜಾನ್ ಜಾಲ ಅಂತಮ್ನ ದೇವಾದಿರಾಜರು ದಂಡ ಚಮತ್ಕಾರ ಅಂತ ಸಾಂಗ್ತಾತ ತೇಜ್ರಿ ಎತ್ತ ಕಾಯ್ಕರ್ತ ಮುಂಜೆ ಗಳ ಅಂತ ಬಸಲ್ತೆ ದೇವ ದೇವ ಎವಡ ಇಂದ್ರಿಯ ಅಭಿಮಾನಿ ದೇವತಾ ಎವ್ನಾಲಿ ಪುನಃ ಎವಡಿ ವಿಡ್ರಾ ಕರಿಂಗುನ ಜೀವ ಕೊಟ್ಟಸ್ತ ಜೀವ ಮಣಲ್ತ ಟಿಮಿಕಿ ಅಮನು ಟಿಮಿಕಿ ಇಸ್ಕ ಸಾಚೇಕ ಯಜಾಂತಸ್ತ ಊರ ಊರಾ ಕಡೆ ಹೃದಯ ಕಮಲಂ ತತ್ತಯೋ ಅಸ್ತ ತತ್ತ ಎವಡಿ ಆಣಿಂಗ್ ತಕ್ಕೂನ ತೇ ಕಾಯ್ಕತ್ತ ತತ್ತ ಕರ್ಣಿಕ ಅಗ್ರಭಾಗ ಪುಲ ಅಸಲ್ತ್ರೆ ಏಕ ಪುಲಚ ತೆ ಮಧ್ಯೆ ಉಂಡಾಮ್ನ ಅಸ್ತಪ್ಪ ಅಂತ ತೆ ಉಂಡಾಮ್ನ ಅಸಾಚ ಪೋರ್ಷನ್ ಅಂತ ದೇವಸ್ತೋಮ್ನ ತೆ ಉಂಡಾಮ್ನ ಜೀವಯೋ ಕಲ್ಲ ಅಸ್ತಸ್ಕೋಡ್ತ ತತ್ತಸನ್ ಜೀವಾಲ್ ತೊಡ್ಕ ವರ್ ಅಣು ಬಸಿವ್ತೋಮ್ನ ಜೀವಾಲ್ ಬಸಿವ್ತಾನ ಎವಡ ಟಿಕಾಣ ಕಸ ಮುಂಜೆ ದಿವಾ ಪೂರ್ತಿ ವಿಜು ಅಂತ ಶಾಂತ ಹೋತಾನ ಎವಡ ಬಾಕಿ ದಿವಾ ಬಾಯಾರಿಗೆ ದಿಸ್ನಾಸ್ ಕಾಂತ ಅಂತ ಅಂತ ಅಂಜಾತಪ್ಪ ಅಂತ ತೇಮ್ರಿ ಎವಡ ದಿವಾ ಎವಡ ಪ್ರಕಾಶ ಎವಡಿ ಹೋಡುನ ತೆ ಮಧ್ಯೆ ಅಣು ತಿಂಟಕುನ ದೇವತತ್ತ ಗಟ್ಟಿ ಭೇಟಿ ತಕ್ಕೋಬ್ನ ಮೋಕ್ಷ ಅಂತ ಕಸ ಸುಖ ಅಸ್ತಕಿ ತೇ ಸುಖಾಚ ಅನುಭವ ಸುಖದೇತನಿ ಸುಖಾಚ ಅನುಭವ ದೇವು ರೀಚಾರ್ಜ್ ಕರ್ತೋಮ್ನ ತಲ ಸಾಂಗ್ತಾತ ಸುಷುಪ್ತಿ ಕಾಲದಿ ಸಾಗರವ ನದಿ ಕೂಡುವಂತೆ ಇಲ್ಲ ಕಸ ಕರ್ತಾತ್ ಮುಂದೆ ಕಸ ಏಕ ಸಮುದ್ರ ಅಸ್ತ ಸಮುದ್ರ ಅಂತ ಕಾಯ್ಕತ್ತ ಬೆಗ್ಲ ಬೆಗ್ಲ ಟಿಕಾಣಿ ಜಾಚ ನದಿ ಎವಡಿ ಯೋ ಸಮುದ್ರ ಅಂತ ಯೋ ಕಸ ಮಿಡುನ್ ಜೊತೆಗೆ ತಸಾಚ ಎವಡ ಟಿಕಾಣಿ ಅಸಾಚತೆ ರೇಸ್ ಅಸ್ತಪ್ಪ ಅಂತ ಪ್ರಕಾಶ ಎವಡಿ ಅಂತಾನೋ ಇತ ಮುಳು ಸಾಗರವ ನದಿ ಕೂಡುವಂತೆ ವಿಯೋಗ ರಹಿತನು ಏಕತ್ರ ಐದಿಸುವ ವಿಯೋಗರಹಿತನು ಮುಂಜೆ ತೋ ಕೊಟ್ಟಿ ಸೊಂಟು ತೋ ಎವಡಿ ಪೂರ ವ್ಯಾಪಾರ ಪೂರ ಅಂತಿ ದೇವ್ ಎವಡ ಟಿಕಾಣಿ ಅಸ್ತ ಕೊಟ್ಟಿ ಅಮ್ಮ ಸೊಂಟು ಕುಂಜತಿ ಎಕ್ಕೇಕ ರೇಸ್ ಅಂದ್ಲಪ್ಪ ಅಂತ ಎಕ್ಕೇಕ ರೇಸ ಅಂತಿ ತೋ ವ್ಯಾಪ್ತಮ್ನು ಹೇಮಣ ತಲ ಸೊಂಟು ಕುಂತು ಜಾತಚ್ ನೈಮಣ ತೋ ತೋ ಏ ಕೃಪಾಂತ ಎವಡ ಟಿಕಾಣಿ ಅಂತ ಅಸ್ತಮ್ನ ಸೊಂಟಕು ವಿಯೋಗ ರಹಿತನು ಅಂಶಗಳ ಅಂದ್ರೆ ಎಗ್ಗಿನಾಚ ಅಂಶ ಏಕೇಕಸ್ಕ ಕಾಡಿಂಗೆಲ್ಲ ಯಾಕೆ ತೆಗ್ಗೆ ಪುನಃ ಪೂರ್ತಿ ಅಣ ಎತ್ತೆ ಮಿಳಿ ಉಂಟಕು ತೋ ಗಟ್ಟಿ ಭೇಟಿಂಗು ಎಲ್ಲ ಜೀವಾಲಯ ರೀಚಾರ್ಜ್ ಕರಾಲ್ದೇತಮ್ಮ ತೇಜೆ ಅಮ್ಮ ತನ್ ಜೋಂಪಿ ಅಂತ ತವಡೆ ಆನಂದ ಚೊಕ್ಕೊಟ್ ಜೋಂಪೆ ಮಂತ ಚೊಕ್ಕೊಟ್ ಜಂಪ್ ಕಾಣ್ ಕಣ್ಣ ರಿಫ್ರೆಶಿಂಗ್ ಅಸ್ತ ಮಂತ ಅನಚ ಮಾಲೇಕ ಸಂತೋಷ ಅನಸ್ತತೆ ಎಲ್ಲ ಸಂತಾತ ಸಾಗರವ ನದಿ ಕೂಡುವಂತೆ ವಿಯೋಗ ರಹಿತನು ಅಂಶಗಳ ಏಕತ್ರ ಐದಿಸುವ ಅಂಶಗಳ ಎವಡಲಿ ಎಟಿಕಾಣಿ ಮುಳು ಅಣು ತೇ ತತ್ ಪುನಃ ತಿಂಟಕ್ತೀಸುವ ಅಮ್ಮ ಮಣ್ಣ ಚಂದ ಕೃಷ್ಣ ಅರ್ಪಣ ಮಸ್ತು
ನಮಸ್ಕಾರ ಬೇಷೋತ